यशया अध्याय 2 यरुश्लेम व यहुदा या विषयीच्या गोष्टी दृष्टांताद्वारे आमोज याचा मुलगा यशया यास प्राप्त झाल्या. शेवटल्या दिवसात परमेश्वराचे डोंगरावरील मंदिर पर्वताच्या सर्वात उंच जागी स्थापण्यात येईल आणि ते डोंगरावर उंच होईल व सर्व राष्ट्रे त्याकडे लोटतील. चला आपण वर परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ, याकोबाच्या देवाच्या मंदिरात जाऊ, म्हणजे तो आम्हास त्याचे मार्ग शिकविल व आपण त्याच्या मार्गात चालू, असे पुष्कळ लोक म्हणतील. कारण सियनेतून धर्मशास्त्र व एरुश्लेमतून देवाचे वचन बाहेर येईल. तो राष्ट्रांमध्ये न्याय करील व अनेक लोकांबद्दल निर्णय देईल. ते आपल्या तलवारीने मोडून त्याचे फाळ बनवतील व आपल्या भाल्यांचे कोयते करतील. यानंतर राष्ट्र राष्ट्रांवर तलवार उगारणार नाही किंवा युद्धकला सुद्धा अवगत करणार नाही. याकोबाच्या घराण्या ये आणि आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू, कारण तू तुझ्या लोकांचा म्हणजे याकोबाच्या घराण्याचा त्याग केला आहेस. कारण ते पूर्वेकडील लोकांच्या चालीरीतीने भरले आहेत आणि ते पलिष्ट्यांप्रमाणे शकून पाहणारे आहेत व ते परदेशी लोकांच्या पुत्राबरोबर हात मिळवणी करतात. त्यांची भूमी चांदी व सोन्याने भरगच्छ झाली आहे. त्यांच्या श्रीमंतीला सीमा राहिलेली नाही. त्यांची भूमी घोडे वरत यांनी भरलेली असून त्यासही सीमा उरलेली नाही. तसेच त्यांची संपूर्ण भूमी मूर्तींनी भरलेली आहे. ते स्वहस्ते बनवलेल्या कलाकृतीची, स्वतःच्या बोटांनी बनवलेल्या गोष्टीची पूजा करतात. ते लोक पाया पडतील आणि व्यक्तिगत खाली पडतील, म्हणून त्यांचा स्वीकार करू नका. खडकाळ जागी जा व परमेश्वराच्या भयापासून व त्याच्या वैभवी गौरवापासून जमिनीत लप. न्यायाच्या त्या दिवशी गर्विष्ठ मनुष्याची दृष्टी नीच केली जाईल व त्याचा गर्व खाली करण्यात येईल आणि फक्त परमेश्वराचेच नाव उंचावले जाईल. कारण सेनाधीश परमेश्वराचा दिवस प्रत्येक गर्विष्ठ व उंचावलेल्या यांच्या विरोधात, प्रत्येक उन्मत्त व्यक्तीच्या विरोधात येईल व तो नमविला जाईल. आणि लबानोनातील देवदारूची सर्व उंच झाडे आणि बाशानातील सर्व अल्लोनाची झाडे यांच्या विरोधात आणि सर्व उंच पर्वत व उंचावलेल्या टेकड्या यांच्या विरोधात आणि प्रत्येक उंच बुरुज व प्रत्येक अभेद भिंत यांच्या विरोधात आणि तारशिशातील सर्व जहाजे व समुद्र पर्यटन करणाऱ्या सर्व सुंदर नौका यांच्या विरोधात येईल. त्या दिवशी मनुष्याचा गर्व उतरवला जाईल, त्याचा ताटा गळून पडेल. फक्त परमेश्वरच उंचवला जाईल. सर्व मूर्ती पूर्णपणे नष्ट होतील. परमेश्वर जेव्हा पृथ्वीवर हाहाकार करण्यास उठेल तेव्हा परमेश्वराच्या भयामुळे व त्याच्या तेजाच्या भव्यतेमुळे लोक खडकातील गुहेत व जमिनीतील भगदाडात शिरतील. त्या दिवशी लोक त्यांच्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्त्या ज्या त्यांनी त्यांची पूजा करावयास बनविल्या त्या दूर फेकून देतील. ते त्या मूर्त्या दूरवर उंदराजवळ व वटवाघूळ यांच्याकडे फेकून देतील. जेव्हा परमेश्वर पृथ्वीला घाबरून सोडण्यास उठेल तेव्हा परमेश्वराच्या भयावह कृतीमुळे व त्याच्या तेजामुळे लोक खडकाच्या गुहेत व जीर्ण होऊन फुटलेल्या खडकाच्या कपारीत शिरतील. ज्याचे जीवन नागपुड्यातील श्वासात आहे त्या मनुष्यावर विश्वास ठेवण्याचे थांबवा, कारण त्यास काय जमेस धरावायची.